ऐकण्याची करुण कोस घाई प्रश्नाचे उत्तर देतो तुला साखराबाई। विश्वामध्ये अशी एक फिरत होती गाई चार सिंग पण तिला पायच नाही त्या गाईचे नाव आहे गोगुल गाई। कशासाठी भेऊन देवारण्यात गेला तिथं जाऊनी कुणासाठी देव घायाळ झाला।